नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, पर्यावरण, चित्रकला, साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीची माहिती करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात क्रीडा जगतातील भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. प्रकाश पादुकोण हे एक माजी भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. त्यांना 1980 जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान देण्यात आलं. त्याच वर्षी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 1972 त्यांना अर्जुन या पुरस्काराने तर भारत सरकारने 1982 त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले. प्रकाश पादुकोण हे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे सहसंस्थापक आहे, जे भारतात ऑलिम्पिकच्या खेळाच्या प्रोत्साहनासाठी पाया रचते. प्रकाश पादुकोण यांचा जन्म 10 जून 1955 रोजी बँगलोरमधील कर्नाटक या ठिकाणी झाला. त्यांचे वडील रमेश हे म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे त्यावेळी सचिव होते. प्रकाश पादुकोण यांचे वडील रमेश पादुकोण यांनी खेळात प्रवेश केला होता, जे कित्येक वर्षांपासून म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव होते. प्रकाश पादुकोण यांची पहिली अधिकृत स्पर्धा 1962 कर्नाटक राज्य ज्युनियर चॅम्पियनशिप ही होती आणि पहिल्याच फेरीत प्रकाश पादुकोण हारले. पण तरी देखील 2 वर्षांनंतर त्यांनी राज्य कनिष्ठपद जिंकून घेतलं. 1971 त्यांनी आपली खेळण्याची शैली अधिक आक्रमक केली. 1972 त्यांनी भारतीय राष्ट्रीय कनिष्ठ पदक जिंकले आणि त्याच वर्षी त्यांनी वरिष्ठ पदकही जिंकले. त्यानंतरच्या 7 वर्षात त्यांनी सलग राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. 1978 त्यांनी कॅनडाच्या एडमॉन्टन येथे झालेल्या 1978 राष्ट्रकुल स्पर्धेतील पुरुष एकेरीचे सुवर्णपदक आणि पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंकलं. 1979 त्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये शाम ऑफ चॅम्पियन्स जिंकला. यानंतर 1980 त्यांनी डॅनिश ओपन, स्वीडिश ओपन जिंकलं आणि इंडोनेशियन प्रतिस्पर्धी लिम स्वी किंगवर विजय मिळवून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं जेतेपद जिंकलं. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय करिअरचे बरेचसे प्रशिक्षण डेन्मार्कमध्ये घालवले आणि मॉर्टन फ्रॉस्ट यासारख्या युरोपियन खेळाडूंची त्यांची जवळची मैत्री झाली. 1991 स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर पादुकोण यांनी थोड्या काळासाठी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं. त्यांनी 1993 ते भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाच्या प्रशिक्षकपदी 1996 ते सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी म्हणून ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टसह गीत सेठी यांनी भारतात ऑलिम्पिक क्रीडा यासाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचा पाया घातला. आज प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिवस, त्यामुळे त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती देत राहू. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय ऐकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.